चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या चेमेलील साखर कारखान्याला पूर्वीच्या श्रमिकांना द्यावे लागणार 18 मिलियन शिलिंग। केनियाच्या स्थानिक औद्योगिक न्यायालयाने पूर्वीच्या 28 कर्मचाऱ्यांना 18.2 मिलियन शिलिंग इतकं बिल भागवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे स्वामित्व असणाऱ्या चेमेलील शुगर कंपनीला धक्का बसला आहे। कारखान्याचे पूर्व कर्मचारी यांनी 1994 आणि 2010 दरम्यान कंपनीच्या सेवेचे आणि लाभासाठी पात्र होते। कंपनीचे 2 पूर्वीचे श्रमिक डिक्सन न्याक आणि पेट्रिक मगाना इतर 26 लोकांकडून कोर्टात गेले, जेणेकरून त्यांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी कारखानदारांना आदेश मिळू शकेल। त्यांनी दावा केला की कंपनीनं 2011 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना कोर्टात जाण्यापूर्वी त्यांच्या बिलाचा 1% भागवला होता। आपल्या बचावासाठी चेमेलील कारखान्यानं हे प्रकरण कोर्टात जाऊ न देण्यासाठी आग्रह केला। यावर जस्टिस नेदी यांनी सांगितलं की दस्तऐवजांनी हे सिद्ध केलं आहे की 28 कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या आधारावर टर्मिनल लाभ मिळणं आवश्यक आहे। आता कंपनी आपलं परिचालन चालू ठेवण्यासाठी आर्थिक संकटात सापडली असतानाच कोर्टानं हा निर्णय दिला आहे।